श्री ज्ञानेश्वरी। ज्ञानेश्वरीवर प्रेम करणाऱ्या सर्व भाविकांना नमस्कार। अठराव्या अध्यायावरील 63वा श्लोक, इति ते ज्ञान माख्यातम गुह्याद गुह्यतरम मया ब्रिमुष्यैत दर्शेर्षेण यथेच्छसी तथा कुरु। हे अर्जुना, तुला मी गुढाहून गुढ अत्यंत गुढ असे ज्ञान तुला सांगितले, त्याचा तू पूर्णपणे विचार कर आणि मग तुझ्या मनात येईल त्याप्रमाणे तू कर। तुला जर योग्य वाटत असेल युद्ध करणे तर युद्ध कर, आणि तुला जर वाटत असेल की हे समोर उभे असलेले माझे नातलग आहेत यांना मारणे योग्य नाही तर त्याप्रमाणे कर। हे ऐकून अर्जुन गप्प झाला। यया देवाची या बोला अर्जुनु उगाची ठेला, तेथ देव म्हणती भला वंचकू होसी। मोठा चालक आहेस, हे सगळं ऐकून गप्प बसला। याचा अर्थ देवाने लावला की जेवढं काही मी तुला सांगितलं त्याचा सारांश परत ऐकायला मिळावा असं बहुतेक तुला वाटत आहे। हे देवानी मनकवडेपणाने जाणून घेतलं। पै उगेपणा तुझिया हा अभिप्राव की धनंजया, जे एक वेळ आवांकुनिया सांगावे ज्ञान। जे ज्ञान आतापर्यंत सांगितलं तेच परत एक वेळा आणखीन ऐकावं असं तुला ते ज्ञान सारांश रूपाने ऐकण्याची इच्छा होत आहे असं मला दिसून येते। या बोला श्रीकृष्णे म्हणितले काय येणे हेची थोडे गा वानणे जे बुजतासी तू। तर या अर्जुनाच्या बोलण्यावर श्रीकृष्ण म्हणाले हे वर्णन कशाला बाबा, तुला आम्ही सांगायला तयार आहोत, आता तू लक्षपूर्वक ऐक। तेच पुढे आता 64व्या श्लोकाच्या माध्यमातून देवाचं निरूपण माऊलीच्या शब्दांमध्ये आपण पुढे नेणार आहोत। आजच्या भागाला सुरुवात करू। पुंडलिकावरदे हरिविठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम, श्री पंढरीनाथ महाराज की जय। सर्व गुह्यतमं भूयः शृणु मे परमं वचाः, इष्टोऽसि मे दृढमिति ततो वक्ष्यामि ते हितम्। सर्वात अत्यंत गुह्य असे माझे उत्कृष्ट भाषण तू पुन्हा ऐक। तू मला अत्यंत प्रिय आहेस म्हणून तुला मी ही हिताची गोष्ट सांगत आहे। वक्ष्यामि ते हितम्, कारण इष्टोसी मे दृढमिती, माझा तू दृढ असा इष्ट आहे, माझा इतका जवळचा तू सखा आहे। आणि काय सांगतो, सर्व गुह्य तमम भूयः शृणु मे परमं वचः, परत एकदा तुला ते सर्वात उत्कृष्ट जे ज्ञान आहे ते मी परत एकदा सांगतो, लक्षपूर्वक ऐक। तरी अवधान पघळ करुणियाणी कैक वेळ, वाक्य माझे निर्मळ अवधारी पा, हे वाच म्हणोनी बोलिजे का श्राव्य मग ऐकी जे, तैसे नव्हे परी तुझे भाग्य बरवे। कुर्मीचिया पीलिया दिठी पान्हाये धनंजया, आकाश वाहे बापिया घरीचे पाणी, जो व्यवहारु जेथ नघडे तयाची फळची तेथ जोडे काय दैवेन सापडे सानुकुळे एरवी द्वैताची वारी सारुणी ऐक्याच्या परिवरी भोगिजे ते अवधारी रहस्य हे तर आपले लक्ष विस्तृत कर आणि आपले लक्ष विस्तृत करून माझा हा शुद्ध उपदेश आणखी एक वेळा ऐक. हे बोलण्यासारखे आहे म्हणून मग ते बोलावे, अथवा ऐकण्यासारखे आहे म्हणून ते ऐकावे अशातला हा भाग नाही. परंतु अर्जुना तुझे भाग्यच चांगले आहे. आणि खरोखर किती थोर भाग्याचा अर्जुन, कुरुक्षेत्रातील इतक्या भयंकर लढाईच्या प्रसंगी सुद्धा त्याला समाधीचा उपभोग घेत आला. अर्जुना, दृष्टीला पान्हा फुटणे शक्य नाही, पण कासवीच्या पिलाकरिता कासवीच्या दृष्टीला पान्हा फुटतो. असं म्हणतात की कासवी आपल्या पिलाला पिलांना जन्म दिल्यानंतर ती पिलं या काठची त्या काठपर्यंत जातात आणि कासवीचं लक्ष प्रत्येक पिलावर असतं आणि त्या दृष्टिक्षेपानेच त्या पिलांना ती कासवी दूध पाजत असते असं म्हणतात. आता सायंटिफिकली ते कितपत खरं असेल याबद्दल साशंकता असेल, कारण असा दृष्टीने पाना फुटतो का? तर जे काही असेल, पण त्या कासवीच्या पिलांकरिता कासवीच्या दृष्टीला पाना फुटतो आणि आकाशाच्या पोकळीत काही साठवले जात नाही, पण चातक पक्षी जो असतो त्या चातकाला लागणारे पाणी आकाश नेहमी धारण करत असते. जो व्यवहार जिथे घडत नाही, जिथे घडणे शक्य नाही, तेथे त्या व्यवहाराचे फळच मिळते. आता त्या कासवीच्या पिलांना दूध मिळत असेल किंवा नाही, पण त्या कासवींच्या पिलांचं पोषण होते, ते मोठी होतात. त्यांना गरज नसेल कदाचित दुधाची, पण तरी ती कासवीसारखीच मोठी होतात आणि मोठी होऊन परत मोठे कासव होतात. त्याचप्रमाणे आकाशात निरनिराळ्या प्रकारचे क्लाउड्स असतात, ढग असतात. चातक पक्षी खरोखर त्यावरून जे पावसाचं पाणी पडतं फक्त तेवढंच पित असतो तो. जमिनीवरच्या पाण्याला तो चोचसुद्धा लावत नाही. दैव जर अनुकूल असेल तर काय मिळणार नाही. अर्जुना ऐक, याविषयी सहज विचार करून पाहिले तर द्वैताची एरझार नाहीशी करून ऐक्याच्या घरात जी गुह्य गोष्ट नांदत असते किंवा ती भोगायची असते ती ही गोष्ट आहे. आता सांगितलेली जी गुह्य गोष्ट आहे तीच द्वैताचा भोग सोडून, द्वैताची एरझार नाहीशी करून, अद्वैत धारण करून जो एकपणाचा बोध असतो त्या ऐक्याच्या घरात ही गुह्य गोष्ट भोगाव्याची असते. आणि निरुपचाराचा प्रेमा विषय होय जे प्रियोत्तमा ते तुझे नव्हे की आत्मा ऐसेची जाणावे आरिशाचिया देखिलया गोमटे की जे धनंजया ते तया नोहे आपणया लागि जैसे तैसे पार्था तुझे निमिषे मी बोले आपणयाची दोषे माझा तुझा ठाई असे मी तू पणगा म्हणून जिव्हारीचे गुज सांगतसे जीवासी तुझ हे अनन्य गतीचे मज आथी व्यसन. आणि हे माझ्या प्रियतमा अर्जुना, जे निर्निमित्त प्रेमाचा विषय असते, निर्निमित्त प्रेम बर का, निर्निमित्त निमित्ताच्या निमित्ताच्या उलट, ज्याला काहीच निमित्त निमित्त नाही, असा माझा प्रियतम अर्जुन तू माझा निर्निमित्त प्रेमाचा विषय आहे, आणि ते दुसरे कोणी नाही तर तो आत्माच होय असे समजावे. अर्जुना, आरशामध्ये पाहण्याकरिता जे आरशाला चांगले स्वच्छ करावे याचे, ते त्या आरशाकरिता नाही तर ते जसे आपल्या पाहणाऱ्याकरताच करावे. देव काय म्हणतात की हे गुह्य गूढ असं ज्ञान कोणाकरता धारण करावं, कोणाकरता ग्रहण करावं, तर ते आपलं आपण स्वतःकरिताच करायचं आहे. जसे आपण आरशाला स्वच्छ करतो, ते आरसा चांगला दिसावा म्हणून करतो का? त्या आरशात आपण चांगला दिसावं म्हणून करतो. त्याप्रमाणे अर्जुना, तुझ्या निमित्ताने मी आपल्याकरताच, मी स्वतःकरताच हे सगळं बोललो. माझ्यात आणि तुझ्यात मी तूपणा असा भेद नाही आहे. म्हणून ही जिव्हाळ्याची जी गुप्त गोष्ट, तू जो माझा जीव की प्राण, त्या तुला मी सांगत आहे. आणि हे अनन्य असणाऱ्या भक्ताचे मला वेड आहे. जो भक्त मला अनन्य शरण असतो, त्या भक्तासाठी मी आपला जीव ओततो, किंवा तो भक्त माझा जीव की प्राण असतो. पै जणा पण पे देता, लवण भुलले पंडुसुता, की आगवे तयाचे होता न लजे चीते, तैसा तू माझ्या ठाई राखो नेणसीची काही, तरी आता तुझ काही गौप्य मी करी, म्हणून आघवीची गुढे जे पाऊनी अति उघडे, ते गौप्य माझे चोखडे वाक्य ऐक. अर्जुना, आपल्या स्वतःला पाण्याला देताना मीठ जसे आपल्या खडेपणाला विसरते, मिठाचा जो सॉलिड नेचर, क्रिस्टल नेचर, क्रिस्टलाइन अरे, हे सगळं ते मीठ विसरते आणि ते मीठ पूर्णपणे पाणी होते. मीठ आपण सर्व त्या पाण्याचे होताना, जलरूप होताना ते अजिबात लाजत नाही. त्या मिठाप्रमाणे तू माझ्या ठिकाणी काही चोरून ठेवणे जाणतच नाहीस. तर आता मी तुझपासून ही गुप्त गोष्ट कशी काय लपवून ठेवू शकतो? म्हणून ज्या माझ्या उपदेशाची तुलना केली असता, इतर सर्व गुप्त गोष्टी उघड असल्यासारख्या आहेत. तो माझा गूढ आणि शुद्ध असा उपदेश तुला परत एकदा सांगतो, तो लक्षपूर्वक ऐक. कारण तुझ्यावर माझं अनन्य प्रेम आहे आणि निरुपचारा प्रेम, निर्निमित्त प्रेम, निरुपचार प्रेम, ज्या प्रेमामध्ये कसल्याही प्रकारचे उपचार नसतात, कसल्याही प्रकारच्या फॉर्मॅलिटीज नसतात. विषय होय जे प्रियोत्तमा, तू माझा प्रियकर आहे, प्रियतम आहे, प्रिय मित्र आहे. जिते दुझे नवे की आत्मा ऐसेची जाणावे, आणि ते दुसरे कोणी नसून तर आत्माच आहे. म्हणजे तू माझा आत्मा, मी तुझा आत्मा, आपण एक दुसऱ्यांचे आत्म्यापासून बनलेलो आहोत. आणि म्हणून म्हणोनी जिवारी जे गुज, माझ्या जीवामध्ये गुप्त लपवून ठेवलेला हा जो गुप्त ठेवा आहे, ही निज गुज गुप्त ठेवलेलं, म्हणोनी जिवारी जे गुज सांगतसे जीवासी तुझ, हे मी तुला सांगतोय, पण तू आणि मी दोघे नाहीच. हे अनन्य गतीचे माझं आधी व्यसन, कारण मला एक प्रकारचं व्यसन आहे. कसलं व्यसन? अनन्य भक्तांचं व्यसन. जे माझे अनन्य भक्त असतात, अनन्य म्हणजे ज्याला कुणी अन्य नाही, ज्याला कुणी अन्य नाही तो परमात्माच एक, त्याच्या ठिकाणी त्यांची श्रद्धा अनन्य असते। म्हणून अशा भक्तांना अनन्य भक्त म्हणतात आणि अशा अनन्य भक्तांचे मला व्यसन आहे। हरी सीताराम दीक्षित एक शिर्डीच्या साईबाबांचे थोर भक्त होते। हरी सीताराम दीक्षित हे इंग्लंडमध्ये त्या काळात LLB पास आउट होऊन आलेले होते। त्यानंतर ते मुंबईत आलेत आणि मुंबईत येऊन ते प्रॅक्टिस करू लागले आणि बॅरिस्टर म्हणून त्यांना चांगली ख्याती मिळू लागली। पुढे थोडेसे राजकारणात आले कारण त्यावेळी स्वतंत्रतेचा संग्राम, स्वतंत्रता लढा जोरात सुरू होता। पहिले विश्वयुद्ध व्हायला लागले होते आणि हरी सीताराम दीक्षित हे हळूहळू राजकारणात आल्यामुळे त्यांना त्या काळात धारासभा म्हणायचे, धारासभा जशी आता विधानसभा असते तशी त्यावेळी धारासभा असायची, आताही गुजरातमध्ये धारासभा म्हणतात। तर त्या धारासभेचे सदस्य म्हणजे आजचा आमदार, आजच्या भाषेत आमदार, त्या आमदारकीच्या चुनावासाठी त्यांचं नाव समोर करण्यात आलं आणि ते आमदारकीच्या चुनावासाठी त्यांनी अर्ज दाखल केला। नंतर काही कारणांनी त्यांनी विड्रॉ केला, पण त्यांची इतकी ख्याती होती आणि ते इतके प्रसिद्ध होते आणि बॅरिस्टर तर होतेच पण फार प्रखर वक्ते होते। हळूहळू ते शिर्डीला येऊ लागलेत आणि ते अनन्य भक्त झालेत साईबाबांचे। एकदा कोणी एक त्या द्वारकामाईमध्ये आपल्या एका बोकडाला घेऊन आला, बोकड आजारी होता। साईबाबासमोर त्या बोकडाला आणण्यात आलं आणि त्या बोकडाला पाहिल्यानंतर साईबाबा म्हणाले की अरे हा फार आजारी आहे, हा फार कष्टात आहे, याला आपण मुक्त करून टाकू, याची मान कापून टाकू, आपण याला मारून टाकू। तर माधवराव देशपांडेंना म्हणले की तू जा सुरा घेऊन ये। आता माधवराव देशपांडे सोहळ्याचे ब्राह्मण, ते हो बाबा म्हणालेत, गेले तर परत आलेच नाही। नंतर तिथे एक केळकर होते, त्यांना म्हणाले साईबाबा की तू तरी जा आणि सुरा घेऊन ये, आपण या बोकडाला मुक्ती देऊया। ते गेलेत आणि ते म्हणाले की मी सुरा आणायला गेलो, त्यांच्या घरी कुलूप लागलेला आहे, तिथे सुरा नाहीच आहे, काहीतरी खोटं बोलून मोकळे झालेत। राधाकृष्ण बाई म्हणून एक तिथे एक बाई होत्या, त्यांच्याकडून सुरा मागवून घेतला। जसं त्या राधाकृष्ण बाईला माहीत झालं की हा सुरा बोकडाला कापण्यासाठी नेण्यात आला आहे, त्यांनी परत आपला सुरा मागवून घेतला। शेवटी हरी सीताराम दीक्षित जे होते त्यांना साईबाबा म्हणाले की तू घे, तिथे समोरच्या दुकानामध्ये एक तलवार ठेवलेली आहे, ती घेऊन ये आणि सुरा घेऊन ये आणि या बोकडाचा याला मुक्ती दे। हरी सीताराम दीक्षित आपल्या सद्गुरूंच्या शब्दांवर ठाम, गुरूंनी सांगितलेले ते शब्द, कारण ते अनन्य भक्त होते, त्यांनी तो सुरा आणला। साईबाबा म्हणाले पाहतोस काय, चालो सुरा। दोन हातांनी त्यांनी सुरा वर उचलला आणि अर्धचंद्राकार मुद्रेत ते आले आणि आता सुरा त्या बोकडाच्या गळ्यावर मारणार। तेवढ्यात साईबाबा म्हणाले अरे तू कसला ब्राह्मण, तुझ्या अंगात एवढीसुद्धा दया नाही, तू सुरा घेऊन एका प्राण्याचा जीव घ्यायला चाललास, हेच का तुझे ब्राह्मणत्व? हरी सीताराम दीक्षित म्हणाले देवा तुझ्या चरणी मी अनन्य शरण आहे, माझा अनन्य भाव तुझ्या शब्दांवर आहे, तुमचे शब्दच आम्हाला प्रमाण आहे, तुम्ही जे म्हणाल ते आम्ही करायला तयार आहे। अशी साईबाबांनी त्यांची एक परीक्षा घेतली। थोड्या वेळातच तो बोकड आपोआपच मरण पावला आणि त्या बोकडाला एक समाधी देण्यात आली. अजूनही शिर्डीमध्ये तिथे समाध्या ज्या दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये वाघाला समाधी आहे, घोड्याला समाधी आहे, एका बोकडाला समाधी आहे. तर इथे अनन्य भक्ती जी असते नुसतं देवावर श्रद्धा ठेवणे इतकंच पूर्ण नाही आहे, तर आपल्या सद्गुरूच्या एकाएका शब्दावर पूर्णपणे विश्वास ठेवणे आणि त्या सद्गुरूच्या निर्देशानुसार आपली वागणूक ठेवणे आणि सद्गुरूच्या चरणी पूर्णपणे समर्पित होऊन राहणे हीच अनन्य भक्ती आहे. या भक्तीमध्ये आणखीन दुसरा कुठलाच भेद नाही आहे. अनन्य भक्तीलाच अव्यभिचारी भक्तीसुद्धा म्हणतात. आणि अनन्य भाव जेव्हा प्रकट होतो त्यानंतर चौथी भक्ती तिचं दार आपल्याला उघडं दिसते. तोपर्यंत चौथी भक्ती काय हे आपल्याला कळू शकत नाही. मंडळी, याप्रमाणे आपण आज 64व्या श्लोकाचं निरूपण ऐकलं. 65वा श्लोक उद्या घेऊ आणि तो श्लोक खूप महत्त्वाचा, गीतेतील खूप महत्त्वाच्या श्लोकांपैकी तो एक श्लोक असेल. लक्षपूर्वक उद्या अवधान ठेवायचं आणि त्या सुंदर अशा श्लोकाचं निरूपण उद्या होईल.
पुंडलिकावरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय.